हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरौव्या यातवतया नो रुद्रमृणया उभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरौव्या यातवतया नो रुद्रमृणया याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहीगंश्च सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाशयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागं रुद्र अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागं हेळैमहे। असौ योऽवसर्पतिनीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च दन्वनस्मुभयोरार्त्नियोर्जाम् याश्यते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगं सहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमनाभव। विज्जग्धनु कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायाना तताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् ऋणक्तु विश्वतः। अथो येषु धिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो। नमस्तस्मिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नां पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो। नमो रुद्राय तता विनेक्षेत्राणां पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो। नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आमच्या जीवनाला स्वामींच्या नावाचा स्पर्श झाला आणि ते हळूहळू पवित्र होऊ लागलं. आमचं जीवन घडवताना त्यांनी उदंड कष्ट घेतले. एकदा बोलता बोलता स्वामी म्हणाले होते, जगात सद्गुरूं एवढे कष्ट कुणालाही नाहीत. स्वामींनी आम्हाला दृष्टी दिली, आमच्या जीवनाला एक योग्य अशी दिशा दिली. एकदा स्वामींकडे एक साधिका आली होती. ती स्वामींना म्हणाली, माझी तब्येत तितकी चांगली नसते, त्यामुळे मला इथे येऊन सेवा करायला जमत नाही. पैशाने काही मंडळाची सेवा करावी तर तेही मला शक्य नाही, त्याची मला सारखी खंत वाटत राहते. स्वामी तिला म्हणाले, स्वामींच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, हे लक्षात ठेव. सद्गुरूंना काय आवडतं, त्यांना साधना केलेली आवडते, त्यांना प्रेमाने वागलेलं आवडतं, युक्त असा आचार विचार आवडतो, हीच त्यांची सेवा. आणि आणखीन एक सेवा आपण करू शकतो, सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणं, सर्वांविषयी सदिच्छा ठेवणं ही मोठी सेवा आहे. आम्ही अधूनमधून गोव्याला, आमचे कुलदैवत शांतादुर्गा आहे, तिथे दर्शनाला जात असू. एकदा मी स्वामींना म्हटलं, गोव्याला शांतादुर्गेच्या दर्शनाला जायचे माझ्या मनात आहे. त्यावर स्वामी म्हणाले, तुझ्या मनात आहे तर जा, पण ह्यावेळी एक गोष्ट कर, ह्यावेळी जाशील तेव्हा शांतादुर्गेला अंतःकरणात घेऊनच पुण्याला ये. शांतादुर्गेचा वास कायमच आपल्या हृदयात असला पाहिजे. स्वामींना विनोद खूप आवडत असे. सहज बोलता बोलता तो त्यांना सुचत पण असे. विनोद करून ते इतरांना हसवत असत आणि स्वतः देखील कधी कधी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत असत. स्वामी नेहमी सांगत असत की शरीराला जरा काही झाले की लगेच औषधांचा मारा करू नये. आपोआप रोग बरा करण्याची शक्ती शरीरात असते. आहारावर ताबा ठेवला की शक्यतो शरीराला काही होत नाही. कुणाला अँटीबायोटिक औषधे घ्यायला लागली तर त्यांना ते विशेष पसंत नसे. ते म्हणत, ही जी स्ट्रेप्टोमायसिन वगैरे जी औषधं आहेत ना, ती खरोखरच मायसिन अशीच आहेत, म्हणजे आपली पापच ती. एकदा स्वामींच्या घरात साफसफाई चालली होती. स्वामींना पॅरालिसिस झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. काही मुलं आणि मुली मदतीला आले होते. एक कपाट हलवून दुसऱ्या जागी नेले होते. एक मुलगी कपाट हलवल्यानंतर तिथली जमीन पुसत होती. स्वामींना कोणतेही काम हळूहळू व एकाच कामात खूप वेळ घालवलेला आवडत नसे. ते म्हणत, इतरांना जर एका कामाला 10 मिनिटे लागली तर परमार्थ करणाऱ्याने ते काम 8 मिनिटात केले पाहिजे, नाहीतर साधनेला वेळ कसा मिळणार, त्याने क्षणही वाया घालवता कामा नये. तिला जमीन पुसताना बघून त्यांना हसू येत होते. ते तिला मिस्किलपणे म्हणाले, आपल्याला ती फरशी फक्त पुसायची आहे बरं का, पॉलिश करायची नाहीये. जेव्हा केंद्रात बालकेंद्राचा कार्यक्रम असे तेव्हा स्वामी त्या मुलांएवढेच होऊन जात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर खूप कौतुकाचे आणि मिस्किल भाव असत. ते म्हणत, लहान मुलांचा कसा सहज स्वभाव असतो बघा. इथे येऊन श्लोकावर निरूपण करतात, बोलण्याची भीती नाही, कसलाही ताण नाही. इथे येऊन बोलतात आणि खाली उतरल्यावर मित्राच्या गळ्यात हात घालून खेळायला सुरुवात देखील करतात. मी त्यांना प्रसाद देताना बघत असतो. प्रसाद खातात, पॅन्टला हात पुसतात आणि धावत निघून जातात. असं मुलांसारखं मोकळं मन असावं. एकदा माया अपार्टमेंट मध्ये संध्याकाळच्या केंद्रात पु ल देशपांडेंचे विनोद सांगून स्वामींनी सर्वांना खूप हसवलं. ते विनोद खूप रंगवून सांगत असत. कधी कधी तोच विनोद असे, पण प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी सांगताहेत अशी उत्सुकता वाटत असे. ते म्हणत, पुलांचे विनोद मला खूप आवडतात, त्यांचे विनोद निखळ आनंद देणारे असतात. पु ल देशपांडे जेव्हा स्वामींना भेटायला आले होते तेव्हा स्वामींनी त्यांना त्यांचेच विनोद सांगितले. पु ल स्वामींना म्हणाले होते, माझे विनोद माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहेत. स्वामी म्हणत असत, हसल्याने आपल्या मनावरचे छोटे मोठे ताण निघून जातात. स्वामींचे प्रवचन म्हणजे ज्ञानाचा धबधबा असे. कधी कधी ते प्रवचनातून साधे प्रसंग किंवा साध्या गोष्टी सांगून आपल्याला विचार करायला भाग पाडत असत. त्यातलाच एक प्रसंग आठवतो. स्वामी एकदा त्यांच्या मुलीला सुरेखाताईला पोचवायला मुंबईला गेले होते. गाडीमध्ये त्यांच्या शेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर बसला होता. स्वामी तो प्रसंग सांगत असत. स्वामीने सांगितले, तो शेजारचा माणूस एकसारखा माझ्याकडे बघत होता. पोलीस वेशातल्या माणसाने आपल्याकडे सारखं बघणं हे काही तितकं चांगलं नाही. शेवटी त्याने मला विचारले, तुम्ही बाळासाहेब वाकडे ना, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता ना? मी म्हटलं हो. त्यावर तो एकदम म्हणाला, काय करायची आहे तुमची ती ज्ञानेश्वरी? माझे वडील जन्मभर ज्ञानेश्वरी वाचत होते. शेवटी त्यांना कॅन्सर झाला. हाल हाल झाले त्यांचे. ते गेल्यावर मी ती ज्ञानेश्वरी माळ्यावर ठेवून दिली. हा प्रसंग सांगत असताना स्वामींनी सांगितले, प्रथम मी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. मी लहानपणी कुस्तीच्या स्पर्धा पाहिल्या होत्या. प्रथम बचाव करायचा आणि मग आक्रमण करायचे. त्याप्रमाणे आधी मी काही बोललो नाही. मग मात्र मी त्याला म्हटलं, ज्ञानेश्वरी माळ्यावर ठेवली ही गोष्ट मात्र तुम्ही फार चांगली केली. आता तुम्हाला कॅन्सर होणार नाही, कारण ज्या ज्ञानेश्वरीमुळे कॅन्सर झाला ती ज्ञानेश्वरीच तुम्ही दूर केली. त्याबरोबर तो माणूस स्वामींकडे बघायला लागला. स्वामी त्याला म्हणाले, तुम्ही एक काम करा, तुम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथल्या रोग्यांना विचारा, तुम्हाला हा रोग का झाला? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत होता का? त्यावर तो माणूस स्वामींना म्हणाला, माझं चुकलं, मी आता काय करू? स्वामी त्याला म्हणाले, तुमचे वडील भाग्यवान होते म्हणून ते रोज ज्ञानेश्वरी वाचत होते, त्यांचा उद्धार झाला. पण आता तुम्ही मात्र सांभाळा, माळ्यावर ठेवलेली ज्ञानेश्वरी खाली काढा आणि रोज 25 तरी ओव्या वाचा, तीच तुम्हाला तारून नेईल. असे सांगून तर्कशुद्ध पद्धतीने स्वामींनी त्याला त्यांचे विचार पटवून दिले. एकदा एका साधकाने स्वामींना विचारले, स्वामी ध्यानात विचार खूप येतात. त्यावर स्वामींनी त्याला सांगितले, वृंदावनला शरणानंदजी महाराज होऊन गेले. ते सांगत असत, आपल्या समोर दोन गोष्टी आहेत, एक संसार आहे आणि एक परमेश्वर आहे. दोन्हीपैकी एका गोष्टीची निवड आपण करू शकतो. आपण मनापासून परमेश्वराची निवड जर केलेली असेल तर संसार आड येणार नाही. आपण म्हणतो की परमेश्वराची निवड केलेली आहे, पण मनातून मात्र संसार निवडलेला असतो. त्यामुळे ध्यान करायला बसलो की परमेश्वराऐवजी सारखा संसार येत राहतो आणि मग विचार थांबत नाहीत. स्वामीने अजून एक सुंदर गोष्ट सांगितली होती, ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली. स्वामींनी सांगितले, ज्ञानश्रुती राजा ज्ञानी होता. तो एकदा त्याच्या राजवाड्याच्या गच्चीवर पहुडला होता. आकाशातून दोन हंस पक्षी जात होते. एक हंस दुसऱ्या हंसाला म्हणाला, राजाच्या ज्ञानाचे तेज किती पसरले आहे. त्यावर दुसरा हंस म्हणाला, त्याच्यापेक्षा रईक व गाडीवाला जो आहे त्याचे तेज अधिक आहे. राजाने ते ऐकले. राजाच्या मनात माझ्यापेक्षा हा कोण श्रेष्ठ आहे असा मत्सर निर्माण झाला. राजा त्या रईक व गाडीवाल्याला भेटायला जंगलात गेला. राजाला पाहिल्याबरोबर रईक व म्हणाला, ये शूद्रा. राजा म्हणाला, मी राजा आहे, मी क्षत्रिय आहे, तुम्ही मला शूद्र का म्हणता आहात? रईक व म्हणाला, राजा तुझ्या मनात या क्षणी मत्सर निर्माण झालेला आहे, जो मत्सर करतो तो शूद्र. ही गोष्ट सांगून स्वामी म्हणत असत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे केवळ जातीवाचक शब्द नाहीत, ते गुणवाचक शब्द आहेत. आपल्या मनात येणाऱ्या विचारांवरूनच आपण ठरवावं की आपण ब्राह्मण आहोत का शूद्र आहोत. जर मनात मत्सर आला तर आपण शूद्र आहोत असं समजावं. मला अनेकदा वाटायचे, स्वामींना काय आवडते म्हणजे एखादा खाण्याचा पदार्थ म्हणजे तो करून द्यावा, पण मुंबईहून आम्ही येत होतो त्यामुळे ते शक्य होत नसे. इथे पुण्यात जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा एका मैत्रिणीला मी विचारले, स्वामींना कोणता खाण्याचा पदार्थ आवडतो? ती म्हणाली, सरलातही स्वामींना नेमकं जसं आवडतं तसं आणि इतका छान स्वयंपाक करतात की स्वामींना कोणता पदार्थ करून द्यावा हे कळतच नाही, खरं तर थोडी भीतीच वाटते. मी नंतर एकदा स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्हाला काय आवडतं तो पदार्थ आणून द्यावासा वाटतो, पण सरलातही छान स्वयंपाक करतात की असे वाटते तुम्हाला आवडेल की नाही? स्वामी म्हणाले, तुम्ही प्रेमाने दिलेलं मला का नाही आवडणार, पण मी फार थोडं खातो. आणि पुढे म्हणाले, स्वामींना खरं काय आवडते ते सांगू का? तर सर्वांनी एकमेकांवर प्रेम केलेलं त्यांना आवडतं. कुणी कुणाचा मत्सर केला तर मला त्याचा त्रास होतो. केंद्रात एक साधिका आली होती. ती स्वामींना सांगत होती, स्वामी माझ्या भावाला मुलगा झाला, त्याला पण खूप आनंद झाला, मला पण आनंद झाला, पण असाही एक मनात विचार आला की सुखदुःखाच्या घटांगळ्या खाण्यासाठी एक जीव जन्माला आला. तेव्हा स्वामी म्हणाले, खरं आहे, सत्वगुणी माणसाला तसंच वाटतं. त्यालाच वाटतं की आपल्याला आपल्या जन्ममृत्यूचं खंडन व्हावं. तुकाराम महाराज तर म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, पण हा संसार, हे विश्वचक्र चालू राहावं, ही देखील परमेश्वराचीच योजना आहे असं आपण समजावं. एकदा एका साधिकेने स्वामींना विचारले, स्वामी, सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंचे प्रेम यात फरक काय? स्वामी म्हणाले, सद्गुरूंची कृपा ही पावसाच्या वर्षावासारखी असते, ती सर्वांवर सारखी होते, पण सद्गुरूंचे प्रेम मिळवणं ही मात्र फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी सद्गुणच कमवावे लागतात. तरी देखील मी तुला सांगतो, त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे प्रेम असते. त्या व्यक्तीची प्रकृती जर त्यांना अनुकूल नसेल तर ते त्या व्यक्तीला थोडं लांब ठेवतात, पण त्याच्यावरच्या प्रेमात मात्र कुठेही कमतरता नसते. हरी ओम तत्सत.
हे माते काल तुकाने अभंग म्हटला म्हणून आज तुला म्हणायला सांगितलं.
आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया।
मागील एका सत्संगात उत्तर देताना आपण म्हणाला होतात की रागाशी किंवा दुःखाशी एकरूप व्हावे, भावना ह्या लंबकाप्रमाणे असतात, लंबकाने एक टोक त्याच्या आलंबनाचे गाठले की त्याच्या परतीचा प्रवास सुरू होतो। रागानंतर किंवा दुःखानंतर शांती हे लंबकाच्या आलंबनाचे दुसरे टोक असते। राग येऊ द्यावा किंवा दुःख होऊ द्यावे, कंसात लिहिले माझी शब्दांची मांडणी चुकली असेल तर क्षमा करावी, पण ह्या शब्दांचा अर्थ नीट न कळल्यामुळे मनात गोंधळ निर्माण झाला आहे, कृपया आपण ह्याचे स्पष्टीकरण कराल का? हल्ली जेव्हा कोणी मला तुम्ही माग एका सत्संगात अमुक अमुक म्हटला होतात असं म्हटलं तर मी मान्य करतो मी म्हंटल असेन असं। समोर कोण आहे, कोणी प्रश्न विचारलेला आहे, ती व्यक्ती माहीत असल्यामुळं आणि काही प्रमाणात व्यक्तिगत उत्तर असतं आणि ते उत्तर लागूही असतं। सर्वसाधारणपणाने शहरी जीवनामध्ये आता तर या जीवनशैलीचं प्रमाण अति वाढलेलं आहे, वर्धिष्णू झालेलं आहे की आपल्याला भावना व्यक्त करताच येत नाहीत। भावनांवर विजय मिळवता येत नाही, भावना निर्माण तर झालेल्या असतात व्यक्त करता येत नाहीत, अशी एक चमत्कारिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। एखाद्या प्रसंगानी क्रोध येण्यासारख्या प्रसंगानी मनावर ताबा असल्यामुळं जर क्रोधच आला नाही तर प्रश्न मिटला, पण राग आलेला आहे पण तो व्यक्त करायचा नाही याचा शरीरावर अनिष्ट परिणाम होत असतो, याचा मनावर अनिष्ट परिणाम होत असतो, प्रत्येकाचाच होतो। कुठलीही भावना मनात आली आणि त्याच्या विपरीत वागावं जेव्हा लागतं तेव्हा त्याचा मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो, बऱ्याच विकृती देखील शरीरातल्या त्यामुळे निर्माण होतात, आजार देखील त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता असते। हा काही प्रधान उपाय नाही, मुख्य जर उपाय काही असेल तर ध्यान, ध्यानामध्ये सगळ्या विकारांकडे तटस्थतेने पाहणं, अलिप्ततेने पाहणं, द्रष्टा भावनेनी पाहणं, साक्षी भावनेनी आपण त्याच्यापासून वेगळे आहोत अशाच वृत्तीनी, साक्षी वृत्तीनी प्रत्येक विकाराकडे पाहणं विकार नाहीसा होतो। ध्यानामध्ये जसा नाहीसा होतो तसा दीर्घ काळाच्या ध्यानाच्या सरावानी तो सराव जेव्हा व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा साक्षीत्वाचा, द्रष्टुत्वाचा हळूहळू जमायची शक्यता असते की समोर पटत नाही अशी गोष्ट चाललेली आहे पण आपण ध्यानातल्या अनुभवाप्रमाणे आत्मस्वरूप आहोत, आपण या घटनेकडे साक्षीत्वानी पाहू शकतो आहोत, असं शक्य आहे, होणं शक्य आहे। मुख्य उपाय खर तर हा आहे, पण पारमार्थिक असा मुख्य उपाय जर सोडला तर अन्य अवांतर जे उपाय आहेत त्याच्यापैकी हा एक उपाय आहे। माझ्या माहितीच्या एका भगिनींना नाराजी आणि संताप, नाराजी आणि संताप या गोष्टी दीर्घ काळ लपवल्यामुळं संधिवाताचा त्रास सुरू झाला असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. संधिवात त्यांना झाला याचं कारण विकार दीर्घ काळ दाबले गेले, शिवाय काही पोटाच्या तक्रारीही पचनाच्या तक्रारीही सुरू झाल्या. त्यांना एका डॉक्टरांनी असं सांगितलं की एक गादी वळकटी करा दोरी बांधून आणि हवी तशी उभी आडवी काठीनी झोडपा, एकटे असताना ते करा, चांगली हाणा झोडपून काढा, तुमच्या भावना रिकाम्या होण्याची गरज आहे. कारण घरात बोलायचं नाही, नवऱ्याला बोलायचं नाही, मुलगी ऐकत नाही, सासू सासऱ्यांना बोलण्याची सोय नाही आणि बाहेर आपण रागीट आहोत याचं प्रदर्शन करता येत नाही. ही जी विशिष्ट अडचण होती या अडचणीचा अतिशय दुष्परिणाम शारीरिक अंगाने देखील त्यांच्यावर झाला. तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की घरात अर्धा पाऊण तास कोणी नसेल तेव्हा एखादी वळकटी झोडपा तुम्ही आणि तोंडानेही बोलायचं ते बोला असं सांगितलं. तुमच्या मनातला जो राग आहे तो रिकामा करा. पूर्वी देखील सामान्य माणसाला शक्य नसल्यामुळं पण राजाच्या राजवाड्यामध्ये क्रोधागार देखील असे, तो रागावला तर तिथं त्यांनी जायचं, मग क्रोधागारात जाऊन राजा काही ध्यानाला बसत नसे, तिथं पुतळे उभे केलेले असत, शस्त्र ठेवलेली असत आणि हवा तसा आपला क्रोध व्यक्त करण्याची मुभा त्याला त्या ठिकाणी असायची, त्याच्यातून तो हलका व्हायचा आणि बाहेर यायचा. जर राजासारखा मनुष्य हलका झाला नाही त्याच्या क्रोधातून तर किती वेडेवाकडे निर्णय तो घेईल, किती चुकीचे निर्णय घेतले जातील, त्याचे केवढे मोठे दुष्परिणाम होतील. त्याच्याऐवजी हे परवडलं की राजा करता एक क्रोधागाराची खोली निर्माण करावी. मी सुद्धा हे घर झालं तेव्हा एक खोली तरी अशी असावी की रागवलेल्या माणसाने त्या खोलीत जावं असं गमतीने म्हणालेलं होतं. याच तत्व असं आहे की विकार विकाराची जेव्हा परिसीमा गाठतो, मात्र हे सार्वजनिकरित्या होता कामा नाहीये. दुःख असो किंवा राग असो, क्रोध असो, कधी कधी दुःख देखील अति व्यक्त केलं जातं आणि ते सार्वजनिक रीतीने व्यक्त करण्यात फार मोठा रस असतो. आम्ही जुन्या घरी राहत होतो तिथं खाली चौकातला एक कोणीतरी गेला तर किती व्यक्ती आपापल्या तऱ्हेने दुःख व्यक्त करत होत्या आणि बोलत होत्या. एक म्हणत होती की सारखा म्हणायचा की तू नको दळणाला जाऊ, तू नको दळणाला जाऊ, माझ्याकडे देत जा, तू नको दळणाला जाऊ. तर दुसरी म्हणत होती की डबा न्यायचा असायचा पण डबा माझ्याकडून काही व्हायचा नाही, आता कोणाला रे डबा देणार म्हणून रडायची. हे सगळं चौकात चाललेलं होतं. तर असं उघड दुःख व्यक्त करणं चुकीचं आहे, उघड क्रोध व्यक्त करणं, चौकात उभारून क्रोध व्यक्त करणं चुकीचं आहे. आपलं मूळ स्वरूप हे शांत स्वरूप असल्यामुळं कुठल्याही विकाराची परिसीमा गाठली की तिथून मागं फिरणं येतच आणि मागं फिरतो तेव्हा त्या विकाराचा संपूर्ण नायनाट होतो. बऱ्याचदा हल्ली असं तर झालंय की कोणताही विकार परमोच्च बिंदूला जाण्यासाठी देखील आपण घाबरतो आणि असं असल्यामुळं तिथून मागं येणं देखील होत नाही. तिथंच जसा त्रिशंकू लटकलेला असतो तसा हा लटकलेलाच असतो आपल्या विकारापाशी, तो वरही जात नाही आणि मागंही फिरण्याची सोय नाही अशी परिस्थिती होते. असं काहीतरी डोळ्यासमोर ठेवून हे उत्तर दिलं असावं असं मला वाटतं त्यावेळेला आणि आताही मी तसंच सांगतोय. भगवान श्रीकृष्णांना हा उपाय माहीत असल्यामुळं धृतराष्ट्राचा क्रोध सगळं महाभारतकालीन युद्ध संपल्यानंतर भीमानी धृतराष्ट्राचे 100 च्या 100 पुत्र एकट्या भीमानी मारले. तर श्रीकृष्णांनी असं सांगितलं की त्याचा क्रोध शांत होणं गरजेचं आहे, मग तो दुःख देखील करेल. मग आपला जो अनिर्णय होता, निर्णय रहित राहण्याची गोष्ट होती, त्याच्याबद्दल त्याला पश्चाताप देखील होईल. पण प्रथम तो क्रोधामध्ये असेल हे लक्षात घ्या. तर भीमाचा लोखंडाचा धातूचा पुतळा तयार करा. आणि झालंही तसंच, त्याला भीमाला आलिंगन द्यायचं होतं. आणि असं म्हणतात की धृतराष्ट्राच्या आलिंगनामध्ये तो पुतळा मोडून गेला. एवढी ताकद धृतराष्ट्राच्या अंगात होती की तो धातूचा पुतळा होता, तो पुतळा देखील त्यांनी मोडून टाकला. म्हणजे भीमाचं काय केलं असतं. पण एवढी गोष्ट घडल्यानंतर मात्र धृतराष्ट्र सावध झाला. तो खाली आला, तो सावध झाला, तो दुःखही करायला लागला, पश्चातापही करायला लागला, झालं ते योग्य झालं असंही म्हणायला लागला. असं असल्यामुळे हा एक उपाय आहे असं सांगितलेलं होतं. सध्या आपण कर्मणी अकर्म या विषयावर जी निरूपणे करत आहात, ती ऐकल्यानंतर मनात वारंवार 1-2 प्रश्न येत आहेत, त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. रविवारी 4th अध्यायातल्या विशिष्ट विषयावर प्रवचन चालू आहेत, त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. कर्मामध्ये अकर्म दशा मिळवण्याचा प्रयत्न अंतिमतः कोणत्या हेतूसाठी करायचा आहे? तो प्रयत्न जमू लागला तर नक्की त्यातून काय साध्य होणार आहे? कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणी च कर्म या स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत, असं भगवंत म्हणाले. त्याच्या आधी कर्मणहा अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणहा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती, असं भगवंत म्हणाले. कर्म हा तुमची इच्छा असो वा इच्छा नसो, तुम्हाला करावंच लागेल अशी गोष्ट आहे. तुमची जी इंद्रिय आहेत ती आपल्या आपल्या विषयांमध्ये वर्तन करणारच. कर्मामधून काही मिळवण्याचं नसतं, तरी देखील इंद्रिय व्यवहारत कर्म केल्याखेरीज राहत नाहीत. जसं बसणं, झोपून राहणं किंवा झोपणं ही देखील क्रियापद आहेत. आपण बसून राहणं किंवा झोपून राहणं या ज्या गोष्टी आहेत हे कर्म न करण्याचे प्रकार समजतो, तरी देखील झोपणं किंवा बसणं ही देखील क्रियापद आहेत. यांनी देखील विशिष्ट कर्मच होत असतात. असं असल्यामुळं कर्म न करता राहण्याची सोय इथं नाही. कर्मानी मिळवण्यासारखं काही नाही, पण कर्मानी गमावण्यासारखं भरपूर आहे. कर्माचा विचार जो भगवद्गीतेमध्ये आहे, तो आत्मा हा कोणत्याही कर्माचं फलित म्हणून नक्कीच मिळत नाही. आत्मा हा स्वयंसिद्ध असल्यामुळं कोणत्याही कर्माचं फळ म्हणून आत्मा कधी मिळत नाही. पण आत्मस्वरूपापासून दूर जाण्याचं काम मात्र कर्मामुळे घडतं, चुकीच्या कर्मांमुळे घडतं. असं असल्यामुळं कर्माचा विचार आलेला आहे. जर अहं कर्तृत्व भावनेने कर्म घडलं तर देहबुद्धी वाढते आणि आत्मस्वरूपाला वंचित होतो. जर फलभोक्तृत्व अशा प्रकारचा भाव कर्म करताना असेल तर फळाकरता कर्म अर्थात देहबुद्धी आणि कामना वाढण्याची त्याच्यात सोय असते. परमार्थतः ते अत्यंत घातक असतं. कर्म चुकीच्या पद्धतीने केलं तर अबोध निर्माण होतो आणि कर्म जर बरोबर केलं तर चित्तशुद्धी होते. बस कर्मांचा दुसरा कोणताही परिणाम नाही. आत्मप्राप्ती हा कर्मांचा परिणाम सांगितलेलाच नाहीये, पण चित्तशुद्धीद्वारा आत्मज्ञान होणार असल्यामुळं कर्म अशा बेताने करावं की ज्यामुळं चित्त विचलित अशुद्ध अबोधात्मक असं होण्याचं टळेल. एवढाच कर्माचा विशिष्ट भाग भगवद्गीतेमध्ये आहे आणि तोच महत्वाचा आहे. कर्माचंच प्रशिक्षण नसतं. आपल्या कर्मामध्ये जो अकर्मदशा पाहतो, पाहणं म्हणजे एकरूप होणं. कर्म करत असताना जो नैष्कर्म्य आत्मबोधाच्या स्थितीशी एकरूप आहे, कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीच कर्म याहा, असं भगवंतांचे शब्द आहेत. कर्मामध्ये अकर्म दशा मिळवण्याचा प्रयत्न हा आपण अज आणि अव्यय आहोत आणि अकर्ता आहोत या भूमिकेत जर स्थिर राहिलो तर कोणतीही कर्म जरी हातून घडली, कोणतीही याचा अर्थ आपल्याला आवडती असोत अथवा नसोत, ती नियत मात्र असावी, स्वधर्म कर्तव्यात्मक मात्र असावीत, पण तशा प्रकारची कोणतीही कर्म जरी हातून घडली तरी देखील तो बोधाला निश्चित प्राप्त होतो. तसं भगवंत म्हणाले की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशहा तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. माझ्या न्यायावर, माझ्या अधिष्ठानावर चातुर्वर्ण व्यवस्था निश्चित निर्माण झाली, कारण माझ्याखेरीज इथं दुसरं काही नाहीच आहे, म्हणून माझ्याच अधिष्ठानावर हे निर्माण झालं, म्हणून एक प्रकारे त्याचा कर्ता मी आहे. पण मी नेहमीच अकर्ता भावात असतो. विद्धी अकर्तारम अव्ययम, मी अव्ययत्वाच्या बोधावर असतो आणि मी नेहमीच अकर्ता असतो. असं असल्यामुळं चातुर्वर्ण्य व्यवस्था मी जरी निर्माण केली तरी त्याचा कोणताही लेप मला नाही, असं भगवंत म्हणतात. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. कोणत्याही कर्मांनी मी लिप्त होत नाही आणि कर्मफळाची माझ्या ठिकाणी स्पृहा नाही, अशा मला जो जाणतो तो कर्मांनी बांधला जात नाही. मुख्यतः कर्मांनी बांधलं जाणं म्हणजे अबोधात येणं, ही जी अडचण आहे याकरता कर्म विचार सांगितलेला आहे, बाकी दुसरा तिसरा काही उद्देश नाही. चिंतनाने आपलं अव्ययत्व, आपलं अकर्ता स्वरूप हे नेहमीच चिंतित राहावं, ध्यानाने ते प्रतितिगम्य करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचं सतत स्मरण ठेवून कर्म करत राहावीत. ती प्रेमाने करावीत, स्वार्थ त्यागाने करावीत, समर्पण भावनेने करावीत, सेवा भावनेने करावीत. त्याच्यापासून कशाचीही अपेक्षा धरू नये, अशा प्रकारचा हा कर्मयोग आहे. त्यामुळं कर्मामध्ये अकर्म दशा मिळवण्याचा प्रयत्न अंतिमत आत्मस्वरूपात स्थिर राहण्यासाठी करायचा आहे. एरवी कर्मामधूनच अबोधात जातो. कर्मामध्ये अबोधात नेण्याची फार मोठी सोय आहे आणि कर्मामुळं बोध निर्माण करून देण्याची कोणतीच सोय नाही. चित्तशुद्धीद्वारा मोक्ष मात्र प्राप्त होतो. कर्मामध्ये अकर्मदशा मिळवण्याचा प्रयत्न अंतिमत कोणत्या हेतूसाठी करायचा आहे तो प्रयत्न जमू लागला तर नक्की त्यातून काय साध्य होणार आहे. म्हणून भगवंत स्वतःच्या दिव्य जन्म आणि कर्मांविषयी देखील अजाह अपि सन अव्ययात्मा, हा अव्यय शब्द फार वारंवार आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. स्वतःबद्दल जेव्हा जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा मी अव्यय आहे असं म्हणायला ते विसरतच नाहीत, चुकतच नाहीत, कारण तसा त्यांचा बोधच होता. स्वतःबद्दल बोलताना ते म्हणतात अजाह अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतिम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. या देखील चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपिमाम विद्धि अकर्तारम अव्ययम, मी अकर्ता आणि अव्यय असा सदान कदा असतो असं भगवंत म्हणतात. पुढे देखील एका कोणत्या 9व्या अध्यायामध्ये महात्मा कसा ओळखायचा, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृती माश्रिताः भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, सर्व भूतमात्रांचा मी आदी आहे आणि मी अव्यय आहे असं मला जाणून, हे जर जाणलं नाही तर अनन्य मनसाला काही अर्थ नाही, दैवी प्रकृतीला देखील काही अर्थ नाही. इतकं भगवंतांचं अव्यय स्वरूप ओळखणं आणि अव्ययत्वामधूनच भगवंत सर्व करतात हे लक्षात घेणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण देखील ईश्वरासारखेच किंवा भगवंतांसारखेच अत्यंत अव्यय आहोत आणि अकर्ता आहोत अशा भूमिकेतूनच सर्व कर्म करणं हे भगवद्गीतेला अपेक्षित आहे. कशा करता माझं जे अव्ययत्व आहे ते अव्ययत्व कायम टिकून मग घडेल ती कर्म माझ्या हातून घडोत. असं असल्यामुळं हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न, आणि लक्षात घ्या की याच्या नंतर जिथं जिथं भगवद्गीता कर्माबद्दल बोलते तेव्हा अकर्म आत्मदशा मिळवण्यासाठीच कर्माबद्दल बोलते. भगवंत सर्वात शेवटी 12व्या अध्यायात कर्माबद्दल बोलले आणि मग फारसा कर्माचा विषय भगवंतांनी काढला नाही. त्या 12व्या अध्यायामध्ये देखील कर्म करण्याचे विविध असे उपाय भगवंतांनी सुचवले. ते देखील हे जर शक्य नसेल तर अमुक कर, ते शक्य नसेल तर तमुक कर असं जे भगवंत म्हणाले, पहिलं मला अर्पण करून कर्म कर असं म्हणाले, ते जर शक्य नसेल तर तसा अभ्यास कर असं म्हणाले, ते जर शक्य नसेल तर मत प्रित्यर्थ कर्म कर, कोणतंही कर्म त्या कर्माला चिकटलेल्या फळाकरता आपण करतो असं समजूच नकोस, प्राप्तव्य मी असू देत परमात्मा असू देत आणि कर्म कर, अगदी पोळ्या लाटण्याचं कर्म असेल तरी देखील मला या कर्माचं प्राप्तव्य परमात्मा आहे असं समज आणि कर्म कर कोणतंही कर्म, आणि हेही जमत नसेल तर फलत्यागपूर्वक कर्म कर असं सांगतात. या सर्वाचा खरा मतितार्थ कर्मणी अकर्म आत्मदशा प्राप्त व्हावी हाच आहे, त्याच्याशिवाय शांती नाही. दुसरा प्रश्न आहे, कर्म करणाऱ्या देह मनबुद्धीपासून मी अत्यंत अलिप्त आहे आत्मरूप आहे हा भाव ठेवण्याचा प्रयत्न कसा करायचा. पाणी पितो जरा. कारण आम्ही ज्या साधनेच्या टप्प्यावर आहोत तेथे ध्यान करताना क्वचितच कधीतरी आपल्या कृपेने या भावाचा लेश मात्र स्पर्श मिळून जातो, कधीतरी का होईना या भावाचा लेश मात्र स्पर्श मिळून जातो हे महत्वाचं आहे. हा जो लेश मात्र स्पर्श कधीतरी मिळालेला आहे ते आपलं स्वरूप आहे अशी श्रद्धा ठेवायची. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे प्रतीतीला येईल असं नाही, मधून अधून आठवड्यातून एकदा, 10 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, स्वल्पमप्यस्य धर्मस्य अति स्वल्प देखील त्याचा स्पर्श लेश मात्र का होईना त्याचा स्पर्श झालेला आहे पुरेसा आहे असं मी म्हणे. जो थोडासा स्पर्श झालेला आहे आणि त्यावेळेला आपण आत्मरूप आहोत असं समजलेलं आहे, उर्वरित काळात परत ध्यानामध्ये तसा स्पर्श होईपर्यंत आपण अनुभवाचे नाही असं आपल्या बाबत समजू नका. थोडा अनुभव आहे तरी तो आहे, पुष्कळ नाहीये. गुंजभर सोनं आणि मनभर सोनं याच्यामध्ये परिणामात निश्चितच फरक आहे, वजनात फरक आहे, आकारात फरक आहे, पण कस मात्र सारखाच आहे. गुंजभर सोनं असेल तरी देखील त्याचा जो कस आहे तोच मनामध्ये निघायचा. असं असल्यामुळं आपल्याला अनुभूती आहे, लेश मात्र स्पर्श आहे हे महत्वाचं. हा जो लेश मात्र स्पर्श आहे त्यांनी आपलं खरं स्वरूप ते आहे असं सतत स्मरण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगते. श्रद्धेने राहा. अशा करता की प्रतीती ही गोष्ट सतत 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 आपल्या ठिकाणी परमार्थ करतानाही काही फॅन्टसी मुरलेली असते, अवास्तव कल्पना मुरलेल्या असतात असं कधीही नसतं हे लक्षात घ्या. ज्ञानी पुरुष जरी झाला तरी श्रद्धेनीच चालतो. त्याला जी अनुभूती येते त्या अनुभूतीच्या श्रद्धेनी त्याचं सगळं जीवन तो त्यांनी आखलेलं असतं. याला प्रमाण भगवद्गीता देखील आहे. भगवद्गीता असं म्हणते की 12व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धया परया उपेताः तेमे युक्ततमो मतः. हे जे धर्म्यामृत मी तुला सांगितलं हे अत्यंत श्रद्धेनी जे जपतात जगतात. कारण नेहमी लक्षात घ्या की उपासना करत असताना तुम्ही देह मन बुद्धीच्या पलीकडे जाता, ज्याला ट्रान्स असं म्हणतात. या इह लोकावर जणू नसता, मनाच्या ठिकाणी नसता, तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी असता असं शक्य आहे. पण वर्तन करत असताना कसं शक्य आहे? सासू आणि सून एकमेकांच्या समोर बसलेले आहेत आणि सासू सुनेच्या ठिकाणी आत्मरूप पाहते आहे. केवढा मोठा बोध असेल. आणि सून सासूच्या ठिकाणी आत्मबोध पाहते आहे. सरसहा शक्य नाहीये हे लक्षात ठेवा. त्यावेळेला सून स्वतःचही आत्मस्वरूप विसरते. अशा वेळेला श्रद्धाच कामाला येते. आपलं ते जे स्वरूप आहे ते श्रद्धेनी आपण आठवायचं आणि त्या श्रद्धेनीच चालायचं हीच गोष्ट महत्वाची आहे. म्हणून लेश मात्र का होईना. ऑफिसमध्ये वरिष्ठ आहे आणि कनिष्ठ आहे, कामाची प्रेशर्स आहेत. अशा वेळेला जो कनिष्ठ आहे त्याच्या कुवती बाहेर देखील त्याच्याकडून काम करून घेणं हे वरिष्ठाची जबाबदारी आहे. अशा वेळेला एकमेकांचे संवाद काय होणार? एकमेक समोर आल्यानंतर एकमेक एकमेकांना कसे पाहणार? अशा वेळेला काय ध्यानासारखं सुख मिळेल? अगदी ज्ञानी पुरुष झाला तरी, जनार्दन स्वामी होते, किल्लेदार होते, दौलताबादेचा किल्ला सांभाळत होते, एक राजकारण करत असताना जेव्हा सदरेवर जाऊन बसत असत तेव्हा काय दृष्टी असेल? कसे पाहत बोलत चालत असतील? तेव्हा आत्मस्वरूपावर श्रद्धा ठेवून जसं न्याय्य धर्म्य असं सुचेल, बुद्धी निर्णय देईल, तसं वर्तन करणं एवढंच काम राहतं. श्रद्धेखेरीज दुसरा कोणताही पर्याय नसतो. अशा वेळेला बोध हा सतत सतत स्फुरणारी अशी गोष्ट ही केवळ आकांक्षा मात्र आहे. या आकांक्षेमध्ये संत कितीतरी यशस्वी झालेले असतात. कितीतरी तरी देखील मी पूर्ण यशस्वी झालो असं तेही म्हणत नाहीत. त्यामुळे हा जो लेश मात्र स्पर्श आहे, या लेश मात्र स्पर्शाची जाणीव जर व्यवहार काळी झाली तर कर्म करणाऱ्या देह मन बुद्धीपासून मी अत्यंत अलिप्त आहे, आत्मरूप आहे. आज सकाळी किंवा 4 दिवसापूर्वी जे ध्यानाच्या वेळेला अनुभवलं ते स्वरूप सुख हे माझं खरं रूप आहे हे लक्षात घेऊन मी देहाचा नाही, मनाचा नाही, बुद्धीचा नाही अशा प्रकारचा भाव ठेवणं शक्य होऊन जाईल या श्रद्धेमुळं. नाही कुणाचा मी, माझे नच कोणी, नाही मोह मनी, आम्ही जाऊ निरंजनी, असं पंत महाराज म्हणतात. तर त्या स्वरूपाच्या अनुभवावर श्रद्धा ठेवून व्यवहारात वर्तन करणं हेच उचित राहतं. आता बघू हा पुढं, मी मध्येच बोललो. कारण आम्ही ज्या साधनेच्या टप्प्यावर आहोत तेथे ध्यान करताना क्वचितच कधीतरी आपल्या कृपेने या भावाचा लेश मात्र स्पर्श मिळून जातो. एरवी रोजच्या ध्यानामध्ये तर विचारांकडे साक्षीत्वानी बघण्याच्या प्रयत्नात तर कधी कधी निर्विचार क्षण मिळवण्यापर्यंत जाता येते, अगदीच मान्य आहे. अशा वेळी ध्यानातून उठल्यावर मी आत्मरूप अलिप्त हा भाव मॅकॅनिकली कसा आणायचा असं विचारलेला आहे. प्रश्न वेगळा आहे, मी उत्तर वेगळं देत होतो बर का. ध्यानातून उठल्यानंतर जिथं रोजचं ध्यान हे त्या टप्प्यापर्यंत जात नाही, तेव्हा ध्यानातून उठल्यानंतर मी आत्मरूप अलिप्त आहे असा भाव मॅकॅनिकली कसा आणायचा. ध्यानातून उठताना माझा अनुभव तुम्हाला सांगतो, रोज अति चांगलं ध्यान हे माझं होत नाही तुम्हाला मी सांगतो. चांगलं ध्यान होतं पण अति चांगलं ध्यान कधीतरीच होतं. स्वामीजी असं म्हणत असत की गुरुदेव रानडे ध्यानातून उठल्यानंतर असं म्हणत असत की वा आजचं ध्यान काय छान झालं, अगदी रंगून गेलेलं होतं. असं सांगून ते म्हणत असत याचा अर्थ कालचं ध्यान गुरुदेवांचं आजच्यासारखं झालेलं नव्हतं. कोणाचंही ध्यान एकसारखं रोज होत नाही, खरंच होत नाही. पण रोज एकसारखं चांगलं ध्यान जरी झालं नाही तरी मी ध्यानानंतर काही एक दीर्घ श्वास सोडतो, परत एक सोहमचा श्वास घेऊन एक मिनिटभर परत शांत बसतो, तेव्हा मात्र मला सुख मिळतं. त्या दिवशी तितकं चांगलं ध्यान झालं नसेल तरी देखील या शेवटच्या एक मिनिटामध्ये पुष्कळच बरं वाटून जातं. आणि जेव्हा खूप चांगलं ध्यान झालेलं असेल तेव्हा ध्यान खाली येतच नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना आणि परत एखादा मिनिट ध्यानाला बसत असताना अति चांगलं वाटतच असतं. पण एरवी सर्वसाधारण पण उत्तम अशा रीतीने त्या एक मिनिटात परत एकदा आपल्या सगळ्या चित्तवृत्ती आवरून आपण आत्मरूप आहोत हे लक्षात घ्यायला मला सोपं जातं. अनुग्रह झाल्यानंतर मला स्वामीजींनी असं करायला सांगितलेलं होतं, ती करण्याची सवय मी जडून घेतलेली आहे. आणि त्यामुळं ध्यानातून उठताना आपण आत्मरूप आहोत या भावात उठायला मला जड जात नाही. पण हेही एक मिनिट एखाद्याला जमत नसेल, समजा जसं तासभराचं ध्यान झालं तसंच त्या मिनिटातही काही साधलं नाही, तर ज्या अर्थी गुरु प्रचिती तसं सांगते आणि ज्या अर्थी शास्त्र प्रचिती तसं सांगते, मला अनुभव नसला तरी देखील मी मुळात आत्मरूपच आहे अशी श्रद्धा ठेवावी. मी सच्चिदानंद आहे अशी श्रद्धा ठेवावी. कारण मला समजलं नाही म्हणून काय झालं, शास्त्रांना माझ्याबद्दल समजलेलं आहे, सद्गुरूंना माझ्याबद्दल समजलेलं आहे आणि मलाही कधीतरी लेश मात्र याची प्रचिती आलेली आहे. असं असल्यामुळं जोपर्यंत आत्मप्रचिती येत नाही तोपर्यंत शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती या दोन प्रचिती देखील परोक्ष ज्ञान म्हणून खूप उपयोगाच्या असतात. त्याच्यावर अत्यंतिक श्रद्धा ठेवावी. त्यामुळे आपण जो भाव आणू तो खराखुरा आणावा आणि त्याला मॅकॅनिकली कृपया म्हणू नका. तुम्ही म्हणण्यावरच सगळं असतं. तुम्ही एकदा त्याला यांत्रिक म्हणायला लागलात की त्याला यांत्रिकतेचं लेबल लागलंच. समजा तुम्ही खऱ्या खुऱ्या भावानी म्हणा की मी आत्मरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, मी अलिप्त आहे, मला समजलं नाहीये तरी देखील माझे सद्गुरु सांगतात त्या अर्थी मी तसं आहे, हे यांत्रिक होणार नाही. पण यांत्रिक म्हणालात तरी यांत्रिक होईल. त्याऐवजी कोणत्याही कर्मातून मी केले हा मीपणाचा भाव जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर तेही कर्मणी अकर्म होऊ शकेल का. बघा काहीतरी झालंय, आधी ध्यानाचं म्हटलंय आणि एकदम कर्मामध्ये आलेलं आहे आता हे सगळं. त्याऐवजी कोणत्याही कर्मातून मी केले हा मीपणाचा भाव जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर तेही कर्मणी अकर्म होऊ शकेल का? हा जो मी केले हा जो भाव आहे ना, त्या मीचं स्वरूप आत्मरूप आहे हे लक्षात ठेवा. एरवी मीचा भाव कमी करणार कसा, व्हॅक्युम भरून काढणार कसा, आणि मी केलं हे तुम्हाला कॉन्शियसली आणि अनकॉन्शियसली देखील माहीत असतं आपण करतोय हे, हा भाव कमी कसा करणार. म्हणून मी हा जो मी देह मन बुद्धी समजतो तो मी नाही हे समजलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एरवी मीचा मीपणाचा भाव कमी करणं हे केवळ शब्द राहतील. पटतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? आपल्याला अनकॉन्शियसली देखील समजतं की मी करतो आहे, कॉन्शियसली तर आहेच आहे, प्रश्नच येत नाही. एक पदार्थ एका भगिनीने करून आणून दिला आणि मी केला नाही असा भाव ठेवून ती कसा करू शकेल? तिला माहितीये की हा आपण करतोय. वृंदाताईला स्वामीजींना काही पदार्थ करून द्यायचा आहे तर वृंदाताईला द्यायचा आहे, त्या व्यक्तीला द्यायचा आहे, त्या मीला द्यायचा आहे, त्या मीला आत्मबोध होणं गरजेचं आहे. एरवी मी केला हा भाव काढून कसा टाकणार? हा भाव काढून टाकायचा नाहीये, तर तो मी आहे, तो आत्मरूप आहे हे लक्षात घ्यायचंय. माझ्या हातून घडणारे काम हे माझ्या शक्तीने नव्हे तर सद्गुरूंच्या शक्तीमुळे पूर्ण झाले, या भावाने कर्म करून ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले तर कर्मापासून अलिप्तता मिळेल का? तर हो असं उत्तर आहे. कुठूनही अकर्ता भावापासून मुक्ती, मग सद्गुरूंमुळे झालं समजा, रामामुळे झालं समजा, कृष्णामुळे झालं समजा, परमात्म्यामुळे झालं समजा, चालू शकेल. तो तुमचा समज आहे, करताय तुम्ही, पण तुमच्या समजाप्रमाणे तुम्ही असं म्हणताय की सद्गुरू माझ्याकडून करून घेत आहेत, विठ्ठल करतोय असा भाव आहे. जनाबाईंनी करायचंय, दळण जनाबाईंनीच दळायचंय, पण विठ्ठल दळतोय असा भाव आहे, चालतंय. असं चालेल की हे जे चालणं आहे ते पारबोधापर्यंत घेऊन जाईल. नैष्कर्म्य आत्मदशेला जनाबाई जाऊन पोचली. शेले विणायचे कबीरानीच, पण राम विणतोय अशा भावनेने. इतकं की त्यांची ती अनुभूती होऊन जाते सहज, नाम घेता घेता एवढं मोठं काम कसं झालं कोण जाणे, त्यांनाच आश्चर्य वाटत असे. इतक्या आश्चर्यासारखं सद्गुरूंच्या अधिष्ठानावर सद्गुरूंनीच केलं अशा भावानी काम जरूर करावं. सद्गुरूंच्या शक्तीमुळं ते पूर्ण होत आहे असा भाव जरूर ठेवावा. कर्मणी अकर्म व्हायला सोपच जाईल. ती अलिप्तता वर सांगितलेल्या मी आत्मरूप अलिप्त या बोधामुळे मिळणाऱ्या अलिप्ततेच्याच योग्यतेची असणार का? या सगळ्या युक्त्या असल्यामुळं जेव्हा तशा प्रकारची अलिप्तता मिळते ती मिळणं महत्वाचं. युक्ती कोणतीही असो, त्या मीचं स्वरूप समजणं आणि मी आत्मरूप आहे ही युक्ती एखाद्याला प्रशस्त वाटेल, एखाद्याला सद्गुरूंच्या शक्तीमुळं होत आहे असं प्रशस्त वाटेल, एखाद्याला या कर्माचा जो हेतू आहे तर तो भगवत प्राप्ती आहे असा आहे, त्यामुळं कर्मापासून कर्मफळापासून तो आपोआप सुटेल, या सगळ्या युक्त्या आहेत. एखादा फलत्यागाची युक्ती, तर युक्ती आहे ती. स्थिती मात्र तीच असेल, एकाच योग्यतेची गोष्ट असेल. त्यामुळं सद्गुरूंच्या शक्तीमुळं हे काम होत आहे असा भाव धरला तरी देखील तो तिथंच जाईल ज्या ठिकाणी मगाच्या तात्विक वर्णनामध्ये मी अव्ययी आहे आणि अकर्ता आहे हे न विसरता कर्म करणं हा जो उपाय सांगितला त्या उपायाशी हा पॅरलल आहे, सारख्याच ताकदीचा आहे. कोणाचा भाव फार तत्वनिष्ठ असतो, कोणाचा त्या तऱ्हेने कर्माचा असतो, पिंडच कर्माचा असतो, कोणाचा तात्विक असतो, कोणाचा भक्तिमान असा पिंड असतो, त्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्या युक्त्या सांगितल्यात एवढंच. जसं नामस्मरणपूर्वक कर्म करा, भक्ती करणाऱ्याला खूप चांगलं वाटतं. एरवी ज्याला नामामध्ये काडी मात्र समाधान मिळत नाही, काय तोंड दुखायला लागलं म्हणतो, असं होतं त्याचं. पण आता त्याला काही इलाज नाही, त्याचा पिंड तसा नाही एवढंच समजा, टीका करण्याचं काही कारण नाही. पण त्याला चिंतनानी मात्र मोठी मजा येते, तर त्यांनी चिंतनाच्या योगाने ते साधावं. साधणं महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. प्रश्न योग्य वाटल्यास शंका निरसन करावे ही प्रार्थना. हे प्रश्नात नव्हतं, माझ्या करता होत. आपला वेळ देखील संपला. फार सुंदर असे 2-3 प्रश्न होते बरं का. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. Hari, 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 Hari. Bula Pundali Kavarade Hari Vithal Shri Jnanadev Tukara Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.